नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूया काही ठळक घडामोडी. आपल्या सरकारने मोफत अन्नधान्य, सर्वांसाठी घर, उज्ज्वला गॅस अशा अनेक योजना जनतेसाठी राबवल्या. या योजना आखताना आपण कधीही कुणाचा धर्म पाहिला नाही, असं प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये प्रचारसभेत सांगितलं. पीएम किसान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये, 10 वर्षात वाढलेली कांद्याची निर्यात यावर मोदी यांनी भर दिला. यानंतर मोदी कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी मोदी मुंबईत घाटकोपर इथं रोड शो करणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही आज नाशिकमध्ये सभा होणार आहेत. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर प्रत्येक गरीब कुटुंबाला दरमहा 10 किलो अन्नधान्य मोफत दिलं जाईल, असं आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज दिलं. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं मल्लिकार्जुन खरगे आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली, त्यावेळी खरगे बोलत होते. निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सामाजिक भान जपत प्रचारातील भाषणांचा दर्जा चांगला राखून आदर्श उदाहरण घालून द्यावं, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. विविध राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या आचारसंहिता भंगांच्या तक्रारींपैकी 90% तक्रारी निकाली काढण्यात आल्याचंही आयोगाने सांगितलं. घाटकोपर इथल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यातल्या अनेक शहरांमध्ये बेकायदा आणि धोकादायक होर्डिंग्स विरुद्ध कारवाई सुरू झाली आहे. नंदुरबार शहरात 22 खासगी इमारतींवर होर्डिंग्स उभारण्यात आलेले असून या सर्वांचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि होर्डिंग स्थिरता प्रमाणपत्र 15 दिवसांच्या आत पालिकेला सादर करण्याच्या नोटीसा संबंधितांना देण्यात आल्या आहेत. वांद्रे वरळी सागरी सेतू आणि मुंबई किनारी मार्ग यांना सांधण्यासाठी दुसरी तुळई आज सकाळी यशस्वीपणे स्थापन केली गेली. तुळईला गंज चढू नये म्हणून सीफाय या जपानी तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. भारतीय वायुसेनेच्या स्वदेश निर्मित भीष्म क्यूब या मोबाईल रुग्णालयाचं आज आग्रा इथं यशस्वी परीक्षण झालं. वॉटरप्रूफ, कमी वजनाचं आणि अत्याधुनिक असं हे मोबाईल रुग्णालय आपत्कालीन परिस्थितीतल्या वैद्यकीय सेवेसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून उभारण्यात आलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 118 अंकांची घसरण झाली आणि तो 72,987 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 8 अंकांची किरकोळ घसरण नोंदवत 22,201 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.